अंशी
या प्रश्नांच्या व्यतिरिक्त माझ्या खिशामध्ये एक राखीव सैन्य कसं असतं तसं मामांचे भले मोठे चार प्रश्न आहेत. त्यामुळं कधी हे जे प्रश्न आहेत ते रॅपिड फायर आणि रॅपिड आन्सर्स तशी शक्यतो सगळे प्रश्न घेण्याचा प्रयत्न आम्ही करणार आहोत. स्वामीजी कालच्या प्रवचनातील स्वामी स्वरूपानंद यांनी केलेली सुगम साधना म्हणजेच मीला बघणे आहे का? ध्यानाव्यतिरिक्त ही साधना करावी का? मीला बघताना एकही विचार येत नाही किंवा ते येत आहेत की नाही हेही माहीत नाही. श्वासाबद्दल देखील तसेच फार आनंदाचा अनुभव येतो. जुन्या नको असलेल्या सवयी प्रयत्न न करता जात आहेत हीच सद्गुरु कृपा का? ही स्थिती प्रॅक्टिसने वाढवता येईल का? हे सगळे प्रश्न माझी साधना कमी पडल्याने आत लक्ष कमी असल्यामुळे येतात का? असे कागद एकच आहे पण प्रश्न पाच आहेत त्याच्यात. स्वरूपानंदांनी जी साधना केली ती साधना तो मी आहे, तो परमात्माच तू आहेस असा जो सद्गुरूंनी उपदेश केला पुण्यपत्तनी श्री सद्गुरूंनी पथदर्शी होऊन ओम तत्वम सोहम सहा श्रुतीची दाखविली मज गुण ते परमात्मा तत्वच तू आहेस अशा प्रकारे स्वरूपानंदांना गणेशनाथांनी सोहम साधनेचा मार्ग दाखवला. मीला बघणं आणि सोहम साधना हे फार फार पुढं कुठंतरी एका अनुभवामध्ये येतात. मीला बघणं किंवा मीचा शोध घेणं ही रमण महर्षींची साधना आहे मुख्यत. आणि निसर्गदत्त महाराज देखील हा मी जो आहे उपाधीरहित मी त्या मीच्या केवळ स्मरणामध्ये राहावं असं सांगत असत. उपाधीरहित मी म्हणजेच परमात्मा. त्यामुळं ते नंतर एकत्र येऊन मिळतात. स्वरूपानंदांनी केलेली जी साधना आहे ती साधना तो परमात्मा म्हणजे अक्षय अव्यय अविट अविनाशी सच्चिदानंद असा जो परमात्मा तो परमात्मा मी म्हणजे देह मन बुद्धी नाही देह मन बुद्धीच्या पुढाशी असणारी शुद्ध जाणीव शक्ती ज्याला आपण मी मी असं म्हणतो. अर्जुनपण न घेता मी ऐसे तत्वता स्फुरे ते स्वभावता तुझे रूप असं जे भगवंतांनी शुद्ध मी बद्दल सांगितलं तो शुद्ध मी परमात्माच आहे अशा बोधाने स्वरूपानंदांनी साधना केली. अशा प्रकारे स्वरूपानंदांनी साधना केली. हे साधना मार्ग थोडे वेगळे असल्यासारखे सुरुवातीला भासतात. याचं कारण मीचा शोध घ्यायचा पण मी परमात्मा आहे हे उत्तर द्यायचं नाही. प्रिकंडिशन ठेवून आपण परमात्मा आहोत असं न म्हणता केवळ मीचा शोध घ्यायचा ही एक साधना. आणि सद्गुरूंच्या उपदेशाप्रमाणे आत असणारा शुद्ध मी जो आहे तो परमात्माच आहे अशी भावना करत केली जाणारी साधना ही साधना स्वरूपानंदांनी केली. मीला बघताना एकही विचार येत नाही किंवा ते येत आहेत की नाही हेही माहीत नाही. श्वासाबद्दल देखील तसेच फार आनंदाचा अनुभव येतो. जुन्या नको असलेल्या सवयी प्रयत्न न करता जात आहेत हीच सद्गुरु कृपा का? खरं म्हणजे हीच सद्गुरु कृपा आहे. मीला बघताना म्हणजे मीचा शोध घेताना. मीचा शोध घेत असताना कोणी मी कोण आहे याचं उत्तर न देता शोध देतो, कोणी तो मी आहे असं म्हणत शोध देतो, हा मात्र मूळ सुरुवात करताना असणारा फरक आहे. ही स्थिती प्रॅक्टिसने नक्की वाढवता येईल. मी स्वरूपानंदांनी केलेली साधना मात्र आपण परमात्मा आहोत अशा भावानेच साधना केली, अस्थिभावानी साधना केली. अस्थिभावानी म्हणजे मी आहे आणि मी निर्गुण निराकार अविनाशी परमात्माच आहे अशा भावनेने त्यांनी साधना केली. याच्यामध्ये मी देह मन बुद्धी नाही हे गृहित होत, अशा प्रकारे स्वरूपानंदांनी साधना केली. हे सगळे प्रश्न आपली साधना कमी पडत असल्यामुळं येत नाहीयेत. तर आपण साधनेचा जास्तीत जास्त चांगला विचार करतो आहोत म्हणून हे प्रश्न येत आहेत. जितका विचार करू तितकं कमी आहे. स्वरूपानंदांनी देखील त्यांना अनुग्रह झाल्यानंतर सोहम साधनेचा अभ्यास इतक्या प्रकारे केला. त्यांनी कुत्र्याचं जे ओरडणं आहे, भू 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 भूकते श्वानते छे छे प्यारे राम डराव डराव बेडूक ओरडे छेरे आत्मा राम, म्हणजे हा जो सगळा अखंड गंभीर गर्ज तो सागर आम्हा सोहम स्वर स्वामी म्हणे. एकदा तो मी आहे हा छंद घेतला मग वाऱ्याचा आवाज आला तरी तो सोहम सुचवतोय, तावळ्याचं ओरडणं असेल तरी तो सोहम सोहम ओरडतोय, अशा प्रकारचा त्यांनी ध्यास घेतला. त्यामुळे ही साधना ध्याना व्यतिरिक्त देखील करता येते. अशी याची थोडक्यात उत्तर आहेत. ही स्थिती प्रॅक्टिसने वाढवता येईल का? प्रॅक्टिस तर करायची आहे. चिंतन करावं, मनन करावं, मनातल्या मनामध्ये सोहम भावाचं स्मरण करावं, निधिध्यासन करावं, ध्यानाने त्याचा प्रत्यक्ष अनुभव घेण्याचा प्रतिती घेण्यासाठी म्हणून ध्यान करावं, अशा विविध मार्गांनी हे आपण करावं. ध्यान करताना रडावयास काय येते? नुसते रडू येणे नव्हे, हमसा हमसी रडणे का? तसेच गाणे ऐकताना, प्रवचन ऐकताना, दिंडी बघताना सुद्धा रडू येते. आपल्यात काही दोष असतो का? आपल्यात काही दोष नसतो. एखाद वेळेला कोणाकोणाचा जास्त भावूक पिंड असतो, त्या भावूक पिंडाभोवती असं एखादं पारमार्थिक दृश्य जरी पाहिलं आणि हा भावूक पिंड काही जणांना विशेष करून लाभलेला असतो, त्यांना कुठंही तसंही म्हटलं तर नुसतं ज्ञानोबा म्हटल्यावरही कोणाकोणाच्या डोळ्यात पाणी येतं, तर तो सत्वगुणाचा भाग आहे. सत्वगुणाची च्या वृत्तीमुळं अष्टसात्विक भावापैकी एखादा भाव जागा होतो, कोणाच्या अंगावर सरसरून काटा येतो, कोणाचे तळवे म्हणजे तळ पाय तळ हात त्याला घामाल्यासारखं होतं, स्वेद कणिका अंगावर उभी राहते, असं देखील होतं, हृदय मन द्रवीभूत होतं, अशा अनेक प्रकारांनी त्याच्यामध्येच स्फुंदून रडणं किंवा हमसाहमशी रडणं असंही एखाद वेळेला शक्य आहे. प्रत्येक वेळेला हे होणं शक्य नाही. प्रत्येक वेळेला जर हे होईल असं, कारण आताच ज्याने प्रश्न विचारला ती व्यक्ती ध्यानात देखील आपल्या बरोबर असेल असं कुठं रडण्याचा आवाज आपल्याला ऐकू आला नाही, पण एखाद वेळेला असं होऊही शकेल. मी अशी मंडळी पाहिलेली आहेत की ध्यान करत असताना तो आनंद सहन होत नाही म्हणून रडू आलं, मला स्वतःला तसं झालेलं होतं. त्यामुळे असं होऊ शकतं, याच्यामध्ये दोष काही नाही. मात्र या सगळ्या ज्या भावना आहेत, या सगळ्या भावना येणं आणि त्या वेळेवरही नाहीशा होणं, त्या भावनांमध्ये देखील न अडकणं, त्या हळूहळू कमी होणं, त्याचा आवेग निर्माण होणं, त्याचा वेग येणं आणि तो वेग ओसरणं आणि त्याचं पर्यवसान शांतीमध्ये होणं, समाधानांमध्ये होणं हे अपेक्षित आहे. मध्ये एकदा ध्यान करताना अचानक काळोखात ब्लॅक होल्स मध्ये गेल्यासारखं जाणवलं. सर्व काही हरवून जातं का या भीतीने परत सावध झालो. परंतु हा अनुभव नको म्हणून सावध राहायला लागलो, कृपया मार्गदर्शन करावे. खरं म्हणजे ध्यान करत असताना अचानक एखाद्या खोल दर्तेत आपण जातो आहोत असं कोणाकोणाला होऊ शकत, प्रत्येकाला होईल असं नाही. खरं म्हणजे असं आहे की जे होईल ते तिथं पाहत राहावं, ते होऊ द्यावं. आपल्याला असं वाटतं की त्यामुळं सगळं संपलं की काय आणि आपण एकदम घाबरून सावध होतो, जागे होतो. त्यामुळं तो विशिष्ट बिंदू आहे त्याच्या पलीकडे जायचं आपण टाळायला सुरुवात करतो. देहभाव जाण्यासाठी किंवा देहबुद्धी नाहीशी होण्याच्या दरम्यान अशी एखादी प्रचिती येऊ शकते. मृत्यूचा देखील अनुभव ध्यानामध्ये येऊ शकतो. आपण जातो आहोत, आपण मरतो आहोत असं वाटतं. विवेकानंदांना रामकृष्णांनी त्यांच्या पायाचा अंगठा ते पलंगडीवर बसलेले होते आणि समोरच विवेकानंद म्हणजे नरेंद्र बसलेले होते आणि त्यांनी आपल्या उजव्या पायाचा अंगठा त्यांच्या छातीला लावला. त्यावर काय त्यांना झालं, एकदम गर्दीशी सगळं फिरल्यासारखं आणि खोल गर्दीत आपण चाललेले आहोत, आपला देहही चाललेला आहे, आता आपण राहत नाही अशी एक भावना त्यांची निर्माण झाली. ते ओरडत उठले की तुम्ही मला असं करू नका, मला आई आहे, मला घर आहे. याच कारण ती जी गोष्ट होती ती गोष्ट त्यांना एकदम अशी सहन झाली नाही. देहबुद्धी सोडायला सहजासहजी आपण तयार नसतो, मन देखील स्वतःला दमवायला तयार नसतं. म्हणून नाना युक्त्या योजतो ध्यानामध्ये आणि ते जसंच्या तसं तुमच्या समोर उभं राहण्याचा प्रयत्न करतं. असं असल्यामुळं हे जे काही ब्लॅक होल्स मध्ये गेल्यासारखं जाणवलं तर काल सांगितलेली ओळीच मी सांगतो की समर्थ असं म्हणतात की हे सर्व आपण पाहावं, मना भासले सर्व काही पाहावे, बरी संग सोडून सुखी राहावे. मध्ये मी कुठं आमच्या इथं येणाऱ्या एका साधकांनी थ्रिल इफेक्ट असणारी खेळणी आणि हे असा एक पार्क उभा केलेला होता, तिथं मी गेलो होतो. तर ते सगळं असं अंगावर आल्यासारखं वाटत, आपण त्याच्यातून चाललोय त्या रस्त्यातून अशी एक जाणीव होते. त्याचा वेग इतका नंतर नंतर वाढतो की आपण खुर्चीवर बसले बसले आपल्याला चालायला लागतो. पण आणि हे करताना किंवा हे अनुभवताना जे त्याच्याशी फार तद्रूप होतात ते खुर्चीवर धडपडल्यासारखे होतात, म्हणून तिथं पट्टा बांधून ठेवलेला असतो. किंवा तसं पडण्याची भावना होते आणि आपण सुरक्षित आहोत हे जाणवण्यासाठी बेल्ट बांधून ठेवलेला असतो. पण प्रत्यक्षात तो कोणता प्रवास करत नसतो. त्यामुळे ध्यानामध्ये देखील असे उंचावरून पडलो खलास नाही. पाण्याचा प्रचंड वेग आहे त्याच्यामध्ये आणि एखाद्या गवताच्या काडीसारखे असे कुठेतरी वाहत गेलो नाहीसे झालं तरी तुम्ही बसलेले असता, लोकांना दिसत असता, तुम्ही देखील नंतर जागे होणार असता. इतके घाबरू नका. असं काही जरी झालं तरी देखील मन जाण्यासाठी हा अनुभव आलेला असतो, ते जाऊ न देण्यासाठी सावध राहून परत सावध ध्यानाला बसून परत हा अनुभवच येणार नाही इतका कडेकोट बंदोबस्त करू नका. ध्यान कोणत्या नाडीमध्ये करावे, सूर्यनाडी, चंद्रनाडी की मध्यनाडी असं विचारलेलं आहे. सूर्यनाडी आणि चंद्रनाडी म्हणजे हिडा आणि पिंगला, डावी आणि उजवी याच्या मधून एक नाडी जाते, तिला मध्यमा असं म्हटलं जातं. तिला सुषुम्ना नाडी असं देखील म्हटलं जातं. त्या नाडीतून श्वास जात असताना सू 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 असा आवाज येतो. आचार्यांनी त्याचं वर्णन सू सू इति अव्यक्त शब्दम नायते इति सुषुम्ना असं म्हटलेलं आहे. ती सू सू असा आवाज करत वर जाते आणि त्यावेळेला खरंच श्वास देखील वर खेचला जातो. प्रत्यक्षत नाकातून श्वास फुफ्फुसात जातो, म्हणजे बाहेरून येणारी हवा नाकातून खाली जाते हा आपला अनुभव आहे. आणि शास्त्रीय सत्य देखील तसंच आहे. पण ध्यान करणाऱ्या व्यक्तीला सगळी प्राणशक्ती वायू देखील ऊर्ध्वगामी होतो असा अनुभव आहे खरा खुरा. प्रत्यक्षतः श्वास घेत असताना काही हवा ही फुफ्फुसामध्ये जातच असते, तरी एकंदरीत प्राणशक्ती वर जाण्याचा तिला अनुभव येतो. पुण्यामध्ये एक फार मोठे धन्वंतरी आहेत, तुम्ही त्यांचं नाव ऐकलं असेल, डॉक्टर ह.बी. सरदेसाई. ते स्वामीजींकडे भेटायला आले आणि म्हणाले की मला पाहिजे की प्रत्यक्षतः नाकातून फुफ्फुसामध्ये हवा जात असताना तुम्ही जे म्हणता की श्वास ऊर्ध्वगामी होतो नाभीपासून ब्रह्मरंध्रात असा श्वास आणि त्याच्याबरोबर मन जातं, तर मला पाहिजे तुम्ही श्वास घेऊन दाखवा की कसं जातं. आणि मग त्यांनी फार बारकाईने पाहिलं, ते म्हणाले माझ्या तर काही लक्षात येत नाही. मग स्वामीजी त्यांना म्हणाले की हा जो एक वायू आहे या वायूमुळं आपण जो श्वास घेतो त्यांनी शरीरातले कितीतरी वायू ट्रिगर होतात आणि ते आपलं काम करायला सुरुवात करतात. त्याच्यातला हा एक महत्वाचा वायू सुषुम्ना नाडीतून ऊर्ध्वगामी जातो आणि त्याचा तो ध्वनी असतो. साधकाला जो साधना करतो तुम्हाला देखील कळत असेल की खरंच वायू ऊर्ध्वगामी होतो बरोबर की नाही श्वास घेत असताना. पण तो डॉक्टरांना तसं लक्षातच येत नाही, त्यांच्या मते तो नाकातून फुफ्फुसात जायला पाहिजे आणि फुफ्फुसातून बाहेर यायला पाहिजे. तरीही भावना भावनेनी तो वर जाताना आपल्या सगळ्यांना समजतो. तेव्हा मध्य नाडी ज्याला म्हटलेला आहे, सुषुम्ना नाडी ज्याला म्हटलेला आहे, तर त्या नाडीचा उपयोग करायला पाहिजे. ज्ञानेश्वर महाराजांनी सहजे तिही संधी भेटी जेथ भ्रू पल्लवा पडे गाठी तेथ पाठमोरी देठी पारखोरिया सांडूनी दक्षिण वाम प्राणापान सम. म्हणजे डावी आणि नागपुडी आणि उजवी नागपुडी या दोन्ही सोडून मध्यमेतून श्वास घ्यावा असं सांगितलेलं आहे. चार पाच प्रश्न घेतो आणि चार पाच पंकजदार ठरवणारे बघा. ग्रहण करण्याची क्षमता कशी वाढवावी, चिंतन कसे वाढवावे, ध्यानाने या क्षमता वाढतात. स्मरण ग्रहण चिंतन एकाग्रता या ज्या विविध प्रकारच्या शक्ती आहेत या शक्ती वाढवण्याचा उपाय ध्यान हा एक आहे. या व्यासपीठावरून मी त्याचं जास्त कौतुक करणार नाही. याचं कारण ध्यान हे आत्मदर्शनाकरता आहे आणि ते त्याचं बाय प्रॉडक्ट आहेत. ग्रहण शक्ती वाढणं, चिंतन शक्ती वाढणं, एकाग्रता वाढणं, स्मृती देखील वाढणं, स्मरण शक्ती वाढणं हे त्याचे बाय प्रॉडक्ट आहेत. पण ध्यानामध्ये ती क्षमता आहे. हे कसं होतं हे मात्र मी तुम्हाला सांगू शकेन. आपलं शरीर आपण सतत वापरतो, एवढंच नव्हे तर व्यायाम वगैरे देखील करतो, हो की नाही, चालतो, जोर बैठका मारतो, जिममध्ये जाऊन वेटचा व्यायाम करू, अशा प्रकारचे व्यायाम करतो, ऑफिसमध्ये जाऊन कर्म करतो, आपले स्नायू आपले सांधे आपलं सगळं शरीर हे कार्यक्षम ठेवतो आणि सतत वापरतो. ते जर सततच वापरत राहिलं तर म्हणजे आपण 8 तास वापरले, 10 तास वापरले, 14 तास वापरले, पण 24 तास वापरले आणि 24 तासानंतर येणाऱ्या पुढच्या दिवसात देखील तसेच वापरायचा प्रयत्न केला तर अति वापरल्यामुळे त्यांच्या शक्तीवर परिणाम होईल. म्हणून हे सगळं आपण वापरतो आणि आपण झोपी जातो, आपला मेंदू देखील विश्रांती पावतो, आपले सगळे मसल रिलॅक्स होऊन जातात, सगळ्या शरीरालाच आपण विश्रांती देतो. विश्रांती दिली की कालची शक्ती आपल्याला आज परत येते असा आपला अनुभव आहे. एवढंच नव्हे तर मग परत दुसऱ्या दिवशी व्यायाम करून ती शक्ती अजून वाढवण्याचा आपण प्रयत्न करू. वापरू आणि झोपी जाऊ. झोपी गेल्यामुळे शक्ती डिस्टॉर्ट होते. तसं हे जे शारीरिक अवयवांच्या बाबत आहे आणि मेंदूच्या सर्वसाधारण कामाबद्दल आहे, तर ते मन, चित्त, बुद्धी आणि बुद्धीची ही विविध प्रकारची जी कार्य आहेत, स्मृती उदाहरणार्थ ग्रहण, एकाग्रता हे मनाचं कार्य आहे, चिंतन करणं हे चित्ताचं कार्य आहे, या सगळ्या गोष्टी शरीराबरोबरच आपण वापरत असतो. ऑफिसमध्ये देखील आपण या सगळ्या गोष्टी वापरतो, कॉलेजमध्ये शाळेमध्ये शिकणारी व्यक्ती देखील या सगळ्या गोष्टी वापरते, ती चित्त वापरते, मन वापरते, बुद्धी वापरते. या शक्तींना आराम मिळणं गरजेचं आहे. हा आराम सर्वसाधारणपणाने झोपेत मिळतोच, याच्यात काही शंका नाही. झोपेत उत्तम रीतीने आराम मिळतो आणि दुसऱ्या दिवशी त्यामुळे या सगळ्या शक्ती ताज्या तव्याने होऊन परत आपल्या हातात येतात. पण झोपेने जेवढा आराम मिळतो त्याच्यापेक्षाही अधिक आराम जर त्यांना द्यायचा असेल तर ध्यान ही एक अशी वस्तू आहे की ध्यानामध्ये हे जे अधिकच आहे ते यांना मिळायला सुरुवात होते. असं असल्यामुळं ग्रहण करण्याची क्षमता ध्यानामुळं वाढते, चिंतन करण्याची क्षमता ध्यानामुळं वाढते. उरलेले 5 आहेत ना, 4-5 प्रश्न आहेत, ते झाले की मामांचे प्रश्न मी घेतो. अर्थात मी भराभर प्रश्न घेतोय, माझा असा आविर्भाव पाहून मध्ये बोलायचंच नाही असं तुम्ही करू नका. तुम्हाला जर कोणाला काही त्याच्यावर विचारायचं असेल तर हे इंटरॅक्टिव्ह व्हावं अशी इच्छा आहे. हा हो, पाहावे आपण असे आपण म्हणजे ध्यान ध्यानच आहे. आपण आपल्याला पाहण्याची जी प्रक्रिया आहे त्या प्रक्रियेमध्ये खरा पाहणारा स्वतःच स्वसंवेद्य आहे, हो की नाही? जो पाहणारा आहे त्यांनी आपल्या स्वतःला पाहायचा आहे. तो आपल्या स्वतःला पाहू शकत नाही, त्याचं कारण मनाने तो बाहेर चिंतन करत जातो, तर्काने तो जगतामध्ये जातो. असं असल्यामुळे डोळे मिटून बसायचं, जो तर्क येईल तो सोडून द्यायचा, जो मनात विचार येईल तो सोडून द्यायचा. असं केलं की जो पाहिला बसलेला आहे किंवा ध्याता आहे किंवा आपल्या आत असणारा प्युअर सेल्फ, शुद्ध मी असा कोणीतरी आहे, तो मन आणि बुद्धी यांच्या खेरीज म्हणजे त्यांच्या कार्याखेरीज आयसोलेट होतो, एकटाच पडतो, तो एकटा शिल्लक राहतो. कारण मनाचा लोप होतो कालांतराने, तर्क बंद होतो, इंद्रियांची जाणीव नाहीशी होते. आणि असा जो स्वतःला जाणवणारा, मनाखेरीज आपण आहोत हे समजणारा, कारण हे जरी मन जरी गेलं तरी देखील ध्यानाचं वैशिष्ट्य असं आहे की ध्यानामध्ये मन गेल्यावर मनाच्या बरोबरीने ध्यान करणारा नाहीसा होत नाही. झोप आणि ध्यानामध्ये हा फरक आहे. झोपेमध्ये मनाचा लय झाला की आपलाही लय झाल्यासारखं होतं, आपण एका अज्ञानामध्ये लीन होऊन जातो. तर ध्यानामध्ये फक्त मनाचा लय होतो, पण मनाचा लय झालेला समजणारा मात्र तिथे शिल्लक असतो. आणि तो समजणारा खरा त्याच्या शक्तीमुळे मन समजत असतं, त्याच्या शक्तीमुळे बुद्धी समजत असते. त्यामुळे मन आणि बुद्धीचा वापर जरी बंद झाला तरी मुळात जाणीव शक्ती असणारा तो, त्याची जाणीव जी आहे किंवा जाणून घेण्याची जी क्षमता आहे ती तशीच असते आणि ती स्वतःला जाणायला सुरुवात करते. त्यालाच उद्देशून पतंजलींनी द्रष्टा तथा द्रष्टू स्वरूपे अवस्थानम असं म्हटलेलं आहे. तो स्वसंवेद्य म्हणजे स्वतः स्वतःला जाणायला समर्थ आहे, मात्र जोपर्यंत मन आहे तोपर्यंत त्याला संधीच मिळत नाही, कारण मन कार्यरत होत. म्हणून हे जेव्हा सगळे संपतात तेव्हा तो आपला आपल्याला जाणून राहतो. यालाच पाहावे आपण असी आपण या नावज्ञा असं म्हटलेलं आहे.
ज्ञानेश्वरीच्या 13व्या अध्यायातील 816 ते 820 या ओव्यात एकादशीला देवाला भजणारा, नागपंचमीला नागाची पूजा करणारा, नवरात्रात देवीची उपासना करणारा, चतुर्थीला गणपतीला दुर्वा वाढणाऱ्या मंडळींचे वर्णन आले आहे. त्यावरून ज्ञानेश्वरांना असले उपासक व त्यांची उपासना रुचत नाही असे दिसते. कंसात लिहिले, माझे गोव्यांचे आकलन यथार्थ असे तर अशा मंडळींना अज्ञानाने मूर्तिमंत अवतार म्हटले आहे. हे वाचल्यावर लक्षात येते की आमच्या वागण्याची तऱ्हा तर टीकेस पात्र होणारी आहे असे दिसते. वर्षभरात होणारे कुळाचार हे केले जातात. नवरात्रात देवीचे पूजन, षटरात्रोत्सवात खंडोबाची पूजा, दत्त जयंती, रामजन्म हे उत्सव आपण करतो, तर हे करणे आपण बदलावे का? इतक्या वर्षांची रूढी परंपरा मोडण्याचे धैर्य नाही. देवाचा कोप होईल ही भीती आहेच. शिवाय मनात विचार येतो की सर्व देवांना केलेला नमस्कार शेवटी केशवापर्यंत पोहोचतो, मग वेगवेगळ्या देवतांची पूजा करणाऱ्यांबद्दल नाराजी का व्यक्त होते? तेव्हा अशी काही युक्ती सांगा की वर्षभराचे कुळाचार मी करेन पण ज्ञानदेव नाराज होणार नाही.
किती छान प्रश्न आहे.
तेराव्या अध्यायामध्ये खरं तर ज्ञानाची 18 लक्षणं सांगितली. अमानित्वम, अलंबित्वम, अहिंसा, शांती, आर्जवम, आचार्योपासनम, शौचम, स्थैर्यम, आत्मविनिग्रह असे हे श्लोक झाल्यानंतर ही ज्ञानाच्या लक्षणांवर ज्ञानेश्वर महाराजांची बकारदार प्रज्ञा प्रकट झाल्यानंतर त्यांनी निवृत्तीनाथांकडे बघितलं तर निवृत्तीनाथांच्या चेहऱ्यावर थोडं कसनुसेपण दिसल्यानंतर ज्ञानेश्वर महाराजांनी आपल्याला आवडून घेतलं आणि मग त्यांनी खर तर अशा ओव्या घातल्या, तरी आता ययावरी प्रज्ञेचा माजूदही पदे साच करी निरूपणी, या संत वाक्या सरीसे म्हणितले निवृत्ती दासे, माझेही जे ऐसे मनोगत. मलाही थोडं लक्षात आलं तुम्हाला जे म्हणायचंय ते खरं मलाही करायचं होतं पण मी थोडा धसाळ गेलो. यावरी आता तुम्ही आज्ञा दिला स्वामी, वाया वाद वाग्मी वाढो नाही, एवं ये अवधार ज्ञान रक्षणे असतात श्रीकृष्णे धनुर्धरानी लोकी. हे झाल्यानंतर आता धनंजया महामती अज्ञान ऐसी वदंती, तेही सांगो व्यक्ती लक्षणेसी. ज्ञानाच्या विरुद्ध अज्ञान आणि तिथे या ओव्या खरंतर आलेल्या आहेत. बघा ते काय म्हणतात, माझे अधिष्ठान घरी आणि गोवसे अनाचे घरी. मला घरी माझी प्राण प्रतिष्ठापना करतो आणि मला घरात बसून हा दुसरीकडेच जातो भजन पूजन करायला. पितृकार्यावसरी पितरांचा होय. एकादशीच्या दिवशी जेतुला पाडू अंगासी, तेतुलाची नागासी पंचमीच्या दिवशी हे त्यांनी लिहिलंय पण ज्ञानेश्वर महाराजांच्या शब्दात ऐकलं की जरा बरं वाटतं म्हणून मी खरं तर वाचतोय. चौथ मोंडकी पाहे म्हणजे चतुर्थी आणि गणेशाचाची होय. चावदशी म्हणजे चतुर्दशीला म्हणे माये तुझाच हो दुर्गे, नित्य नैमित्तिके कर्मे सांगी, मग पैसे नवचंडी. आदित्यवारी म्हणजे रविवारी. वाढी भैरवा पात्री भैरोबाला जातो. पाठी सोमवार पावे आणि पेलेसी लिंगात हवे, ऐसा एकलाची आघवे जोगावी जो, ऐसा अखंड भजन करी. दिसताना मात्र याचं साती वार भजन चालल्यासारखं दिसतं, म्हणजे रविवारची सुट्टी नाही. किंवा पुण्यामध्ये इंडस्ट्रीयल हॉलिडे गुरुवारचा आहे तर गुरुवारी सुट्टी नाही, साती दिवस याचं भजन करताना दिसतो. उगा नसे क्षणभरी आघवेनी गावद्वारी आहे व जेवसी, तैसे निजोगा तू सैरा देखसी धावतू जाण अज्ञानाचा मूर्तू अवतारतो अशा त्या पोहळ्यात करतात. आता आपण प्रश्नाकडे बोलू. खर तर त्यांनी सांगितलंय की घरामध्ये भगवंताची प्राण प्रतिष्ठापना केल्यानंतर आपलं जे आवडतं दैवत आहे ते आणि सद्गुरु भेट झाली नाही तोपर्यंत बघा ना तुम्हाला पटतं का. सद्गुरु भेट झाली नाही तोपर्यंत आपलं जे काय आराध्य दैवत चालत आलेलं असेल पूर्वापार आणि आपली काही एक अभिव्यक्ती असते आपल्याला देखील एखादा देव आवडतो. स्वामीजी आता चरित्र सांगता आहेत तर स्वामीजी हनुमंतांची मूर्ती ठेवून तशी उपासना करून आपलं ताकद वाढवायचा प्रयत्न करत होते. रामचंद्र हे त्यांचं दैवत होतं. आईकडून शिवाबद्दल देखील त्यांच्या अंतःकरणामध्ये फार मोठा भाव होता. पण हे सगळं करत 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 शेवटी ते सोहममध्ये प्रविष्ट झालं आणि सद्गुरु भेट झाल्यानंतर सर्वात्मक प्रभूचं दर्शन घेतल्यानंतर मग सगुणाचं आराधन सुद्धा आड येऊ शकत नाही. कारण मग नंतर दृष्टी अशी होते की त्यांनी जसं म्हटलं की एक नमस्कार हा केशवाप्रतीच जातो तसं मग तो बरोबर कन्क्लूड करू शकतो. मग त्याला भीती वाटत नाही की देव पोपेल का काय. त्यांनी म्हटलंय की इतक्या वर्षांची रूढी परंपरा मोडण्याचं धैर्य नाही. देवाचं पोप होईल ही भीती आहेच. देव हा काही शिक्षा करायला बसलेला नाहीये. आपण एकीकडे त्याला भक्तवत्सल म्हणतो करुणाघन म्हणतो आणि एकीकडे त्याला घाबरतो असं नाही होऊ शकत. जर भगवंत आपला निज सखा असेल आपला कोणीतरी असेल कुठलं तरी एक नातं जोडावं भगवंताशी घाबरू नाही त्याला. घाबरलं तर मग जवळ नाही जात आहे म्हणून त्याचा कोप नाही होऊ शकत. कोप होतो तो आपल्या अंतःकरणात आपण आपल्यावर कोप करून घेतो की मी तुझं केलं नाही. तो आत बसून गाईड करत असतो. तो खर तर तुम्हाला मार्ग दाखवत असतो. तुम्ही त्याचं न ऐकता प्रकृतीच्या नादी लागून तुम्हाला पाहिजे ते करता आणि मग नंतर धक्का बसतो. खरं त्यांनी आधीच आपल्याला सावध केलेलं असतं की आता सद्गुरु भेट झाली आहे ना. त्यांनी साधना दिली आहे ना. त्यांनी मुख्य परमात्मा कोण ते सांगितलंय ना. मग आता जेवढं झेपेल तेवढं करायला हरकत नाही. सगळे देव खरं तर सद्गुरूंमध्ये आपण बघावं. मध्ये पुण्यामध्ये एका प्रवचनामध्ये बोलताना स्वामीजी म्हटले की आपण कोणी देव बघितलाय बर. कोणाकोणाला दर्शन होतात पण ती तात्कालिक आणि क्षणिक असतात आणि तो देव परत बोलतही नाही आणि भेटतही नाही. स्वरूपानंदांच्या चरित्रातला स्वामीजींनी प्रसंग सांगितला. हिंदीमध्ये ती विष्णूंची मूर्ती 9-10 फुटी असं विचारती झाली किधर है वो बोट बोले जिसने ज्ञानेश्वरी लिखली. आता तार्किक व्यक्ती जी असेल ती म्हणेल विष्णूंना हिंदी कुठं कळेल. त्यांनी खरं संस्कृतमध्ये विचारायला हवं. भाव झाला संपला भाव सगळा. पण स्वरूपानंदांना आलेला अनुभव हा त्यांच्या प्रती सुस्पष्ट आणि सत्यच होता. म्हणून कुठल्याही प्रकारे कोणाच्याही अंतःकरणाला धक्का न लावणारं जर कुठलं दैवत असेल आणि आपल्याशी बोलणारं दैवत असेल तर ते हे दैवत आहे. तुम्ही विचारू शकता. ते तुमचं निराकरण करू शकतात आणि ते तुम्हाला प्रत्यक्ष चालते बोलते असे समोर दिसू शकतात. मग तिथे काल मी गमतीने जसं म्हटलं तसं मनाचे श्लोक म्हणायची काही आवश्यकता पडत नाही. जे काय आहे ते रोक ठोक. म्हणजे खरं आता अतिशय उत्तम वातावरण निर्मिती झाली आहे पण बाप दाखव नाही तर श्राद्ध कर या दोनच कंडिशन राहतात. ध्यानाला बसतोस का नाम घेतोस का तू कोण आहेस हे लक्षात येईल. बाकीच्या ज्या गोष्टी आहेत त्यांना मग दुय्यम स्थान राहतं. पण तरी देखील रामकृष्ण म्हणायचे की मी धर्म मोडायला आलेलो नाहीये. काय झालं, एकदा शशी महाराज म्हणजे नंतर रामकृष्णानंद त्यांनी संन्यास दीक्षा घेतल्यानंतर सावली सारखी सेवा करायचे रामकृष्णांची. तर जगन्नाथ पुरीचा तो जो उत्सव असतो, तर रामकृष्ण म्हणले जा, जाऊन दर्शन घेऊन ये. तर ते म्हणले मी नाही जाणार तुम्हाला सोडून, तुम्हीच माझं दैवत. ते म्हणले अरे ते खरं आहे, पण या उत्सवाच्या निमित्ताने गावातली लोक त्यांची कलाकुसर दाखवायला म्हणून काही वस्तू घेऊन येतात, त्यांनी त्यांचंही पोट भरतं आणि हा समाजाचा गाडाही चालू राहतो. जा दर्शन घेऊन ये. शशी महाराज गेले, त्यांनी ते सगळं बघितलं आणि येताना एक छोट सुरी घेऊन आले. रामकृष्णांनी विचारलं, लहान निरागस मुलासारखं मन होत, काय म्हणलं, कसं काय वाटलं तुला? ते म्हणले चांगलं वाटलं. काय आणलंस? ते म्हणले एक सुरी आणली, आपल्या इथे लिंबू कापायला नव्हती, तुम्हाला मधनं मधनं सरबत लागतं ना. त्याच्यावर शशी महाराजांनी असं सांगितलं पुढे की रामकृष्ण हे धर्म संस्थापने करता आले होते, धर्म मोडीत काढायला आलेले नव्हते. तसं नीट अन्वयार्थ लावून मुख्यत्वे करून आपण कोण आहोत हे शोधून घेण्याकरता सद्गुरू केल्यानंतर तारतम्यांनी ह्या गोष्टी कराव्यात. आपण गणपतीचा आता बसवायचा नाही, आहो गणपती नाही बसतो, आम्ही अनुग्रह घेतला. आम्ही आता नवरात्राचं काही नाही करत का? आम्ही स्वामीजींकडे जातो म्हणजे आपल्याला कोणी नाही विचारत, पण आपण दर्शित मात्र स्वामीजींना करतो आणि तेवढा धनवट भावही आपला नसतो. आपला जर असा धनवट भाव झाला की सर्व देवम नमस्कार केशवम प्रति गच्छती आकाशात पतितम तोयम यदा गच्छती सागरे, हे ते सुभाषित आहे खरं तर संस्कृत. सर्व देवम नमस्कार केशवम प्रति गच्छती, आपला असा जर घनवट भाव झाला असेल तर मग मूर्तींमध्ये देखील आपल्याला दर्शन होऊ शकतं. समर्थांची एक अशी सुंदर ओवी आहे, अवघा ब्रह्म भाव रिता नाही ठाव, मग प्रतिमा तो देव नाही कैसा. प्रत्येक कणाकणामध्ये तुला जर परब्रह्म तत्व दिसत आहे तर मग या तस्वीरींमध्ये कण नाही येत का? मग तिथे परब्रह्म बघ ना तू. काय होतं, वयामानानी तेवढं सगळं ओढवत नाही. कुळधर्म कुळाचार काय जे आहेत ते आणि पुढच्या पिढीला त्याच्याबद्दल तेवढा इंटरेस्ट नसतो. मोठे स्वामीजी सांगायचे, एका घरात त्यांनी गेल्यानंतर असं विचारलं तर ते तिथले चिरंजीव सांगत होते, हे आमच्या वडिलांनी गोळा करून ठेवलेत ना एवढे देव, आता त्यांना दंड लावायचं, अक्षता टकवायच्या, झाली पूजा. भाव नसेल तर ते कवायत होते आणि मग हळूहळू त्यातलं सगळं कोरडं व्हायला लागत. त्यामुळे सद्गुरु प्राप्तीच्या आधी हे सगळं करावं. सद्गुरु प्राप्ती झाली आणि त्यांनी साधना सांगितल्यानंतर ती साधना करून मग जेवढा वेळ आपल्याला शिल्लक राहील त्याच्यामध्ये हे अवश्य भावी करावं. कारण हळूहळू सगळीकडे व्यापून राहिलेल्या विश्वात्मक प्रभूशी जशी एकरूपता व्हायला लागते तसं मग हे आड येत नाही, उलट मोठ्या प्रेमाने तो करतो. मध्ये स्वामीजींनी असं सांगितलं, ते शुक्रवार पेठेत त्यांचं जे घर होतं त्याच्या गच्चीवर कधीतरी फेऱ्या मारत असत तेव्हा अथर्व शीर्ष ते म्हणत असत, त्वमेव प्रत्यक्षम तत्त्वमसि, त्वमेव केवलम हरतासि, त्वमेव केवलम धरतासि. त्या अक्षरां शब्दांकडे लक्ष देऊन असं सावकाश जर म्हटलं तर प्रत्यक्ष गणेश हाच सच्चिदानंद तनू परमात्मा असून आपण तेच आहोत हा बोध होऊ शकतो ना. मग चतुर्थीमध्ये येत नाही. पण हल्ली ऍसिडिटी होते, पूर्वीपासून मी आता उपास करत आलेली आहे, म्हणजे शब्द खरं उपवास असा आहे. उपवास म्हणजे उपविश्य, उपविश्य म्हणजे बसणं, म्हणजे त्या दिवशी भगवंताजवळ जास्तीत जास्त बसणं असं खरं त्याचा अर्थ आहे. पण ते आता आपण कुठेतरीच घेऊन गेलेले आहोत, त्याच्याजवळ तर बसतच नाही, कारण ते सगळे पदार्थ करण्याकरता वेळ कुठे आहे मग, आणि ते खाल्ले की सगळं उसळून येतं, पित्त आधीच उसळून येतं आणि त्याच्यात हे आणखीन तेल घातल्यासारखं होतं. मग तारतम्याने आपण थोडं त्याच्यातनं बाहेर पडावं. ध्यानाला बसताना जर ते सगळं ऍसिड वर यायला लागलं तर ध्यान कसं करणार? मग थोडं थंड दूध काय एखादं केलं, म्हणजे मी काही रेसिपी देत नाही आहे तुम्हाला, नाहीतर मग ते म्हणजेच होते की ते त्या दिवशी तुम्ही असं म्हणाला होता की उपवासाच्या दिवशी हे खाल्लं तर चालतं का. तुम्ही तुमची प्रकृती ओळखून डॉक्टर, इथे डॉक्टर आहेत, त्यांना दाखवून काय जे योग्य आहे ते खाऊन साधनं करणं हे जास्त महत्वाचं आहे. गुरुदेव रानडे आणि अज्ञानात रंगून गेल्यामुळे आम्ही जसे आरोग्यासाठी तिथनं बाहेर पडायला होत नाही. गुरुदेव रानडे आणि त्यांचे भैयासाहेब कारखानीस म्हणून मित्र होते, ते ध्यानाला बसायचं म्हणजे त्यांच्या नेमाला बसायचं तीन तीन तास. इतर दिवशी काही नाही म्हणायचं, पण एकादशीच्या दिवशी मात्र शेवटी एक दिवस न राहून भैयासाहेबांनी गुरुदेवांना असं सांगितलं की गुरुदेव एकादशीच्या दिवशी बसलं डोळे मिटले की भूक लागल्याची भावना होते, फक्त एकादशीच्या दिवशी, बाकी कधी नाही. काय करावं? ते म्हणले चांगले दोन भाकऱ्या खा आणि नेमाला बस, तुझा काही उपवास मोडत नाही. नेमाला बसणं हे महत्वाचं आहे, उपवासाचे पदार्थ खाणं हे महत्वाचं नाहीये. तारतम्याने आपण या गोष्टी घ्याव्यात. जेवढं जमेल तेवढं मोठ्या प्रेमाने साधना झाल्यानंतर जे प्रेम निर्माण होतं त्या प्रेमाने पूजा अर्चा ती करावी, देवाचं कोप नक्की होणार नाही. आणि ज्ञानदेव पण नाराज होणार नाही असं आपण स्वामीजींच्या समोरच सांगूया, कारण आता प्रतिज्ञानेश्वर आपल्याला तेच आहेत, त्यामुळे ते नाराज होणार नाही आणि असं घेतला वसा टाकणार नाही, उतत नाही, मातत नाही, घेतला वसा टाकत नाही. काय जे असेल ते मला सांग अशा कारण्या वाचतो ना आपण. तसं हा सद्गुरूंनी सांगितलेला साधनाचा वसा मात्र आपण टाकायला नको. साक्षित्व व शरणागती म्हणजे काय आणि व्यावहारिक जीवन जगताना तो कसा सांभाळावा? साक्षित्व म्हणजे या देह मन बुद्धीला चालवणारा जो आहे त्याच्याशी एकरूप होऊन मग या देह मन बुद्धीच्या सगळ्या ज्या काय क्रिया चालतात त्या लांबणं पाहणं, त्याच्याशी एकरूप न होता, त्याच्यामध्ये लिप्त न होता, ध्यानामध्ये ह्याचा अभ्यास जास्त चांगला जमतो. आणि तो घनवट जमला तर व्यवहारामध्ये देखील काही काही वेळेला आपल्याला या साक्षीत्वाचा अभ्यास करता येईल. साक्षी म्हणजे जो त्या घटनेमध्ये सहभागी न होता ती घटना पाहतो तो. तसं हे आत्मतत्व आतमध्ये बसून या सर्व घटनांना पाहत राहत, ते कुठल्याही घटनेमध्ये येत नाही, ते कुठल्याही क्रियेमध्ये लिप्त होत नाही. हे कसं काय असू शकतं? जसं लोहचुंबक हे नुसतं असतं पण त्याच्या भोवती म्हणजे त्या मॅग्नेटिक फील्डमध्ये जर लोखंडाचा कीस ठेवला गेला तर तो अर्धवर्तुळाकार अरेंज होतो. शाळेत हे प्रयोग केलेले आहेत. कागदावर वर तो कीस टाकायचा आणि खाली लोहचुंबक लावलं की तो अर्धवर्तुळाकार. किंवा मॅग्नेटिक निडल जी आहे ती नॉर्थ साऊथ डायरेक्शन दाखवत राहते, मॅग्नेट काही नाही करत, ते नुसतं असतं. जसं दिवा हा नुसता असतो, त्या दिव्याच्या प्रकाशात अनेक विध लोक त्यांच्या त्यांच्या पद्धतीने काही काही कार्य करत राहतात. तद्वत हे आत्मतत्व नुसतं या शरीरामध्ये आहे आणि त्याच्या नुसत्या असण्याने त्या आवरांनी त्याच्या ही जड इंद्रिय ही सगळी कार्यरत होताना दिसतात हे जाणून घेऊन आपण तेच आहोत हे स्वामीजींनी सांगितलेलं लांबणं ह्या क्रिया पाहणं याला साक्षीत्व असं म्हणतात. आणि शरणागती म्हणजे हे ज्यांनी आपल्याला शिकवलं त्या स्वामीजींच्या चरणी मोठ्या तरल अंतकरणाने शरण जाणं. शरणागती म्हणजे आपण पूर्णपणे सरेंडर होणं, आपण कुठल्याही बाजूने वेगळं न राहणं, असा साक्षीत्व आणि शरणागतीमध्ये आपल्याला भाग करता येईल. आणि ह्या शरणागतीनेच खरं साक्षीत्व जमू शकत. सद्गुरूंना शरण जाऊन मग सद्गुरू हे आत्मस्वरूप असल्यामुळे त्या आत्म्याला शरण जाऊन तो आत्मा हा सर्व ठिकाणी साक्षीभूत असल्याने साक्षीत्व जमावं. म्हणजे खर तर दोन्ही बाजूंनी आपण आत्मस्वरूपच होणार. व्यावहारिक जीवन जगताना शरणागती आणि साक्षीत्व हे तसं सांभाळावं. व्यवहारामध्ये अनेक विध कर्म आपल्याला करावी लागतात. काही एक आपल्या आवडीची असतात, काही एक नावडती असतात. आवड निवड ही थोडी बाजूला ठेवून जे वाटिया आले स्वभावे ते आचरे विधी गौरवे शृंगारोनिया अशा पद्धतीने कर्म करण्याचा अभ्यास आपण करत राहावा. आपण तोंडाने म्हणतो की हे सर्व कर्म मी त्याची इच्छा म्हणून करतो आहे किंवा करती आहे आणि झाल्यावर मी त्याला अर्पण करणार आहे. पण हे तोंडाने म्हटलेलं आपण खरंच आचरणात आणायचा हळूहळू प्रयत्न करावा. जे स्वामीजी आपल्याला चरित्र सांगून राहिलेले आहेत, स्वामीजींनी ते सगळं वाचलं आणि त्याप्रमाणे आपल्या आयुष्यात उतरायला सुरुवात केली, तसं आपण खरंच कधीतरी हे शरणागत भावानी म्हणावं की जे आत्ता कर्म समोर उभं आहे चांगलं असेल किंवा थोडं प्रकृतीच्या विरुद्ध असेल तर ते तुम्हीच माझ्याकडे पाठवलं, मी उत्तम करायचा प्रयत्न करीन. आणि केल्यानंतर ते त्यांना समर्पण करावं. समर्पणात आपण मी ठेवतो. बंधवेकर महाराज म्हणायचे की सगळं देतील, म्हणजे दान देताना सगळं देतील पण स्व मात्र देणार नाही. आणि मग ते एका भगिनींची गोष्ट सांगत असत, त्यांनी आपला मुलगा नवसाचा दिला महाराजांना अर्पण केला. अवघड आहे खरं तर एखाद्या आईला नवस सायासानी झालेलं लेकरू देऊन टाकणं हे कर्म कठीण आहे खरं तर, पण त्यांनी दिला. तो यथावकाश मोठा झाल्यानंतर त्याची मुंज करायचं महाराजांनी ठरवलं आणि महाराजांनी महाराजांच्या पद्धतीने सगळं अरेंज केलं. त्याच्या आईलाही बोलवून घेतलं आणि मग सगळं झाल्यानंतर ती आई महाराजांना असं म्हणाली, तुम्ही मुंज सगळी चांगली लावून दिली पण त्याला साखळी नाही केली. महाराज म्हणले, आता तू दिलास ना मला, आता माझं मी बघीन, आता माझ्या मुलाची मुंज कशी करायची ते मी ठरवीन ना. पण ते प्रेमाने सांगितलं त्यांनी, पण असं ते राहतं. आणि ह्याच महाराजांनी एकदा ते चांदीच्या पेल्यातनं दूध पीत होते, काही कारणास्तव तो डाव्या हातात होता आणि तसं पीत होते, तर एक शास्त्री तिथे होते. ते दूध पिऊन झाल्यानंतर त्यांनी महाराजांना असं विचारलं, महाराज शास्त्रात असं सांगितलेलं आहे की उजव्या आणि कोणीतरी एक समोर होता, सांगत होता मुलीचं लग्न काढलंय, तेवढी संपत्ती नाही, असं आहे तसं आहे, आपल्याला माहिती आहे ते सगळं, आपण काय म्हणतो सद्गुरूं समोर जाऊन ते. तर महाराजांनी तो पहिला त्याला देऊन टाकला, बघ म्हटले हे मोड याच्यातनं किती येतील ते कर. शास्त्रीबुवांनी असं विचारल्यावर महाराजांनी असं उत्तर दिलं की शास्त्रीबुवा असं बघा, डाव्या हातातनं पेला उजव्या हातात घेऊन दूध पेसतोवर तो जर आत जाऊन बसला असता आणि मी एखाद वेळेस दिला नसता तर त्यापेक्षा बरं झालं. डाव्या हातात होता, लगेच देताही आला. सांगता येत नाही एवढ्या कमी वेळामध्ये आपण आसक्तीजन्य होऊन व्यवहारामध्ये उतरू असा ती महाराजांची गोष्ट आहे, आपली नाही. पण कुठेतरी रोल मॉडेल समोर असल्याखेरीज आपला प्रवासही होत नाही. म्हणून अशी उदाहरणं आपण बघायची. व्यवहारामध्ये अशा पद्धतीने काही एक साक्षीत्वाचा जिथे निंदा होईल आपली तिथे आपण साक्षीत्व धराव, आणि जिथे स्तुती होईल तिथे शरणागत व्हावं हे तुमचं आहे. असं करून आपण ह्याच्यातनं सुटायचा प्रयत्न करावा, अन्यथा आतमध्ये आपण टर्ब्युलंट राहतो. हे सगळं चित्त शांत होण्याकरता म्हणून आहे, समाधान प्राप्त होण्याकरता म्हणून आहे. म्हणून कर्म अशा बेतानी करावीत की आपलं जमवून देतलं समाधान साधण्यातलं फार बिघडणार नाही. प्रश्न पारमार्थिक नाही तरीही विचारते. आपल्या नावाने जर कोणी 2-3 लाख रुपये दिले नागपुरात असं घडू शकतं का? पुण्यात अवघड आहे असा प्रश्न येणं. तर आपण काय करावे? म्हणजे पुढे लिहिलंय ना त्यांनी, आपण तर एकही वस्तू द्रव्य कुणाची घेत नाही व नैतिकदृष्ट्या ते घेणे योग्यही वाटत नाही. जर घेतले तर त्याची परतफेड कशी करावी? पुन्हा ते फेडण्यासाठी जन्म घ्यावा लागेल. म्हणजे इतका प्रामाणिकपणा या प्रश्नामध्ये आहे. खर तर त्यांच्या वर्तनाकडे बघून एखाद वेळेस जवळच्या व्यक्तीने किंवा कोणीतरी त्यांना ते देऊ केले असतील आणि उपकार म्हणून देत नसतील, मोठ्या प्रेमाने दिले असतील, पण यांचा एक आतमधला पिंड जो निष्पृह आहे त्याच्यातनं त्यांना असं वाटतं की हे नको आहे. आणि हे जर परत फेडायचे झाले येणं केलं प्रकार येणं, तर आपलं आत्ताचं जे काय आमदनी आहे त्याच्यात पुढचा जन्म घेऊन मग ते फेडावे लागतील, आणि काय माहित त्यांचेच फेडले जातील की नाही, ते आम्हाला नको. तर अशा वेळेस काय करावे? घ्यावे की न घ्यावे? आता हे खरं तर कोण देतं आहे याच्यावर देखील अवलंबून आहे. सत्पात्री जर दान असेल आणि चांगल्या प्रकाराने ते जर कमावलेलं असेल, कारण बऱ्याच वेळेला अशा पद्धतीची संपत्ती ही योग्य मार्गाने कमावलेली नसते, पण हे आपल्याला माहिती नाही कसं आलंय, कोण देतंय आणि कोणाला देतंय, त्यामुळे ते जर सत्पात्री असेल, सात्विक दान ज्याला म्हणतात तसं जर असेल, त्या सात्विक दानात ज्ञानेश्वर महाराजांनी असं म्हटलं की ते दिल्यानंतर त्या व्यक्तीकडे अशा पद्धतीने बघावं की मी तुला काहीच नाही केलं. पण जनरली असं असतं की थोडं देतात पण असं बघतात काय जमलं ना, आता आमच्याकडेच कायम लक्ष ठेवा, आम्ही केलंय हे तुम्हाला. तर असं सात्विक दान जर असेल आणि ही अगदी तुमच्या जवळची व्यक्ती असेल आणि कुठे बाहेर बोभाटा होणार नसेल, पण हा निर्णय खरं तर तुम्ही घ्यायचा आहे. कारण इथे हो सांगितलं आणि नाही सांगितलं तरी पंचायतच आहे. कारण हो सांगितलं तर तुम्हाला ते मनापासून नको आहे आणि तुम्हाला असं वाटतं की हे परत फेडायचे आणि फेडण्याकरता पुढचा जन्म घ्यायचा आणि आम्हाला नको आहे पुढचा जन्म. आणि नको सांगितलं तर खरोखरीच जर ती अत्यंत प्रेमाने देणारी व्यक्ती असेल आणि इथे उपस्थित असेल, तर ती म्हणेल तुम्ही काय म्हणजे एकीकडे आम्हाला त्याग करायला सांगता आणि दुसरीकडनं तुम्हीच आम्हाला आवरून धरता, म्हणून हा तुमचा तुम्ही डिसिजन घेतलेला जास्त चांगलं. दोन्ही पक्षी मन मोडणार नाही असा एक मध्यम मार्ग काढलेला कधीही चांगला. कारण मन एकदा तुटली की मग कबीरा धागा प्रेम का ना तोडो किचक आहे, तुटे से फिरिये ना जुडे, जुडे तो गाठी पड जाय असं कबीर म्हणतात. त्यामुळे ज्यांचा प्रश्न आहे त्यांनी दोघांनी बसून तो प्रेम कुठेही तुटणार नाही अशा पद्धतीने हे सोडवलेलं जास्त चांगलं. हे जरा मोठं निवेदन आहे, त्यामुळे स्वामीजी बहुतेक वाचतो. प्रश्न शेवटी,
सन 1999 मध्ये अनुग्रह झाला. गेल्या 15 वर्षाच्या साधनेचा आढावा याप्रमाणे आहे.
साधकाला सद्गुरूंसमोर आपलं मनोगत व्यक्त करावं असं वाटतं. त्यातनं हा खरं तर त्यांनी निवेदनात्मक लिहिलेला आहे.
1999 ते 2006 पर्यंत नोकरीत होतो. 12 तासांची ड्युटी व इतर कामे यामुळे ध्यान साधना अर्धा तास नियमित करत होतो. 2006 नंतर आता 16 तास ध्यान पहाटे 4 ते 5 पर्यंत होते. दिवसभरात पूजा 16 तास व बसून नामसाधना अर्धा तास करतो. मात्र बसून नामसाधना ध्यान साधने इतकी नियमित होत नाही. काम करताना व संध्याकाळी 1 तास फिरण्याचे वेळी नाम घेतो. सकाळच्या ध्यान साधनेत शून्यावस्था शेवटी साधली जाते व शांती लागते. मात्र इतक्या शांतीचा अनुभव दिवसभर टिकत नाही. अनुग्रहाच्या आधी कामक्रोधादी षडरिपू तीव्र होते. आता त्याचा त्रास कमी होत आहे. दिवसभरातल्या कर्मांचा प्रत्यक्ष परिणाम ध्यानावर होतो म्हणून सात्विक कर्मे करण्याचा कल असतो. प्रत्येक कर्म भगवंताला अर्पण करणे होत नाही. प्रामाणिक निवेदन आहे. म्हणून रात्री झोपताना सगळी कर्मे भगवंताला अर्पण करतो. सकाळी उठल्यावर आज होणारी कर्मे तुला अर्पण आहे अशी भावना करतो. मात्र अजूनही कर्माचा कर्ता भाव केला नाही. कर्म फलाशा विरहित करावे हे जमले नाही. गीता ज्ञानेश्वरी वाचन करतो. आपल्या प्रवचनाच्या सीडी ऐकतो. त्याचा फायदा मिळतो. उदाहरणार्थ साक्षीत्व यावर आपले प्रवचन ऐकले होते. काही वेळानंतर घरातच मनात एक वासना उद्भवली. प्रवचनाचा काही भाग लक्षात होता तेव्हा मनानेच विचारले की वासना कोणाची आहे. उत्तर आले देह आणि मनासंबंधी. तू कोण आहेस मनाने प्रश्न केला. उत्तर आले मी आत्मा आहे. त्यानंतर त्या वासनेसंबंधी काहीही विचार आला नाही. मोठे स्वामीजी म्हणत असत 36 वर्षाच्या साधनेनंतर आत्मलाभ होतो. आता जेमतेम 15 वर्ष झाली आहेत. अजून 21 वर्ष लांबचा पल्ला वाटतो कारण आता 66 वय चालू आहे. 66 आणि 21 87 वर्ष होती तेव्हा घेतली. तेव्हा आत्मलाभ कसा होईल याबद्दल मार्गदर्शन करावे व आशीर्वाद द्यावा. स्वामीजींनाच मी हे देतो त्यांच्या अखत्यारीतलं हे आहे.
'66 आणि '21 म्हणजे 87. 87 म्हणजे काहीच नाही. 87 वर्षापर्यंत सहज होईल. आता कसं आहे, जर डॉक्टर आपटे वयाच्या 81-82 वर्षी देखील आणि तेव्हाची ती कोणती भेसपा स्कूटर पुण्याच्या रस्त्यावरून चालवत होते. आता 85-86 वर्षाची व्यक्ती इतकी वृद्ध दिसत देखील नाही. त्याच्या तोंडात सगळे दात असतात. दाणे देखील खाऊ शकते. स्वामीजी म्हणायचे की दात गेले पण त्यांनी ती चावायची सवय तशीच ठेवली. कवडी बसवली नाही तर सगळ्या वस्तू ते चावून चावून खात असत. बर का खाताना फार असं वेगळंच ते दिसायचं. सगळा त्यांचा झपडा असा असं करून ते चावून खायचे. पण आता व्यक्तीला तशी वेळ येत नाही कारण व्यवस्थित दात बसवलेले असतात. शक्तीही असते आणि परमेश्वर कृपेने 87 वर्षापर्यंत हे ज्यांनी कोणी प्रश्न विचारला असेल त्यांना होईल असा मी आशीर्वाद देखील देतो. बरेच बर का वेळ संपली तरी देखील पडत येतो.
बरं का.
त्यांनी म्हटलं 98 साली विचारलेला होता. अगदी पहिला मला 98 साली मी पुण्यात जेव्हा नागपूरमध्ये प्रथम आलो तेव्हा पहिला विचारला गेलेला प्रश्न मला परत विचारला जातोय बरं का, व्हॉट इज माइंड, रिपीटेड 8 नोव्हेंबर 2014. मनाचे वास्तव्य शरीरात कुठे आहे, मन म्हणजे काय, मनाचे स्वरूप तत्वत काय आहे, मनाचे स्वरूप स्थूल रूपाने कसे प्रकट होते, अर्थात इंद्रियाच्या आधाराशिवाय मन सूक्ष्म रूपाने कसे प्रकट होते, स्थूल वा सूक्ष्म स्वरूपाशिवाय अन्य रूपाने समाधी अवस्थेशिवाय प्रकट होते का, समाधी अवस्थेशिवाय स्थूल रूप सूक्ष्म रूप सोडून मनाला कुठे प्रकट होता येते का, मन नसेल तर अस्तित्वहीन अवस्था संभव आहे का, म्हणजेच मनाची अस्तित्वहीन ते अवस्था संभव आहे का, मनाच्या सहाय्याशिवाय कर्म घडते की नाही, हो असेल तर ते समजू शकणे सुलभ होईल, पण त्याच्याशिवाय कार्य घडणे संभव आहे की नाही, स्थूल देहातील सर्व कार्य अविरत चालू असतात मग त्यावेळी मन कुठे असते, निद्रेत मन कुठेतरी विसावत असेल तर त्यावेळी ते कुठे असते, मन निद्रावस्थेत नेमके कुठे असते, मनाला जागृती कशाने होते, मनाला अर्ध सुषुप्तावस्था वा अर्ध सुषुप्तावस्था आहे की नाही, दोन्ही अवस्था असाव्यात, अहम असतातच आहेच तिसरी जागृतावस्था, मग अध्यात्म मार्गात कर्म भोग वासना विचार ज्ञान आदी क्षेत्रात मनाची स्थिती कुठे कुठे प्रकट होते, मनाची अवस्था विविध प्रकारे प्रकट होत असेल तर ते चैतन्य शक्तीच्या आधारे स्वरूप होऊन प्रकट होणे चेतना स्वरूप होऊन प्रकट होते की चेतनेच्या प्रभावाने प्रकट होते, चैतन्याने चेतना येते की चेतना असताना चैतन्य कार्यरत असते, चैतन्य इज इक्वल टू चेतना, चैतन्य इज नॉट चेतना असे आहे, चैतन्याच्या अभावात चेतना असते की नाही, चैतन्य ह्यालाच कार्य प्रवण करता म्हणतात का, अजूनही पुढे आहे, चैतन्य शक्ती जी शरीरात असते तीच चेतना निर्माण करून, मला वाटतं की आपला वेळ संपेल मामा, याच्यातला मी तुम्हालाच ऑप्शन देतो कोणत्या प्रश्नाचं उत्तर देऊ सांगा, म्हणजे मी एक सरवण करून दिली की पुढच्या प्रश्नांची नाही दिली तरी चालते नाही का, मी हे सगळे प्रश्न पुण्याला गुरुवारच्या सत्संगात मात्र घेणार, मात्र तुम्ही ते इथं ऐकले पाहिजे, ऑडिओ लाईव्ह ब्रॉडकास्टिंग करून इथं ऐकतात सगळे, मनाचं वास्तव्य शरीरात कुठे आहे असं मामा विचारतात, मनाचं वास्तव्य शरीरात अमुकच ठिकाणी आहे असं नाहीच आहे, मन हे 11वं इंद्रिय आहे आणि त्याचं शरीरात विशिष्ट ठिकाणीच वास्तव्य आहे असं नाही, आणि दुसऱ्या बाजूनी सर्व शरीरभर त्याचं वास्तव्य आहे असं त्याचं उत्तर आहे. हा पटकन प्रश्न संपला म्हणून पुढचा घेतो. मनाचे स्वरूप तत्वत काय आहे, मनाचे स्वरूप तत्वत भास मात्र आहे, तोही संपला म्हणून पुढचं घेतो. मनाचे स्वरूप स्थूल रूपाने कसे प्रकट होते, मनाचं स्वरूप स्थूल रूपाने कधीच प्रकट होत नाही, मन हे सूक्ष्मतःच काम करणारं आहे, स्थूल रूपाने इंद्रिय कार्यरत होतात, स्थूल रूपाने मनाचं स्वरूप कधीच प्रकट होत नाही, अर्थात इंद्रियांच्या आधाराशिवाय नाहीच होत. मन सूक्ष्म रूपाने कसे प्रकट होते, मन सूक्ष्म रूपाने प्रगट होतं, पण मन सूक्ष्म रूपाने प्रगट होतं केवळ एक विचाराचा स्पाईक असा असावा तसं, पण त्याचा खरा प्रभाव हा इंद्रियांपर्यंतच येतो तेव्हा आपण कोणतं तरी कार्य करतो. एरवी ते चिंतनात्मक अथवा कोणत्या ना कोणत्या तरी विचाराच्या अंगाने असंच शिल्लक राहतं. हाही प्रश्न संपल्यामुळे पुढचा, स्थूल व सूक्ष्म स्वरूपाशिवाय अन्य रूपाने समाधी अवस्थेशिवाय प्रगट होते का? समाधी अवस्थेमध्ये मन कधी शिल्लक नसतं. समाधी अवस्थेशिवाय स्थूल रूप सूक्ष्म रूप सोडून मनाला कुठे प्रगट होता येते का? नाही. असं उत्तर, मन नसेल तर अस्तित्वहीन अवस्था संभव आहे का? म्हणजेच मनाची अस्तित्वहीनतेत अवस्था संभव आहे का? मनाची अवस्था अस्तित्वहीनतेमध्ये, म्हणजे व्यक्तीचा किंवा मनुष्याचा जर विचार केला आपल्यापुरता मनुष्यापुरता आपण बघतोय, तर मनच नसेल तर अस्तित्वाची जाणीव नसते. झोपेच्या वेळेला मनच नसेल तर शुद्ध अस्तित्वाची जाणीव असते समाधीच्या स्थितीमध्ये. इतर प्राण्यांच्या बाबत माहिती नाही, पण इतर प्राणी देखील विचार करतात. विशिष्ट वेळेला जर तुम्ही पक्ष्यांना दाणे ठेवायला सुरुवात केली किंवा पाणी ठेवायला सुरुवात केली तर विशिष्ट वेळेला येऊन घेऊन जातात. इकडच्या मी पाहायचो मन फार आश्चर्य वाटायचं, शाळेत असताना शिक्षकांच्या शिकवण्याकडे जर लक्ष नसेल अशा वेळेला बाहेर जर पाहत खिडकीच्या बाहेर तर कुठेतरी क्रिकेट चाललेलं असायचं, काहीतरी चाललेलं असायचं, आणि एक गाढव अथवा एक कुत्रा ग्राउंडच्या एका टोकापासून दुसऱ्या टोकापर्यंत जायचा, तर त्यालाही काहीतरी मन असलं पाहिजे. त्याच्याशिवाय तो इकडून तिकडे जायचं काही प्रयोजन, आणि तिथं जाऊन ते नुसतं उभं राहायचं. पण आता आपण तूर्त प्राण्यांविषयी काही बोलत नाही, पण तुम्ही कुत्री रस्त्याने जाताना पाहतात, ती कुत्री रस्ता देखील क्रॉस करतात इकडं तिकडं पाहून, तेव्हा मनाच्या साह्याने ते सगळं करतात. मन नसेल तर अस्तित्वहीन हा झाला. मनाच्या सहाय्याशिवाय कर्म घडते की नाही? मनाच्या आणि हो असेल तर ते समजू शकणे सुलभ होईल, पण शिवाय त्याच्याशिवाय कार्य घडणे संभव आहे की नाही? मनाच्या शिवाय कार्य घडणं हे संभवतः संभव नाही. मन कार्यामध्ये उपस्थित असतंच, त्याच्याशिवाय कार्य होऊ शकत नाही. जेव्हा अब्सेंट माइंडेडली काम करतो असं असं म्हटलं जातं तेव्हा ती प्रतिक्षिप्त क्रिया असते. जसं आपण सायकल चालवतो तर सायकल चालवताना सुरुवातीला जर सायकल शिकणारी व्यक्ती पाहिली तर त्याचं सगळीकडं ब्रेक हँडल सरळ आपण जातोय की नाही, सायकल तिरकी होतीये, रस्ता सरळ आहे पण सायकल मात्र रस्ता सोडून जातीये, पॅडल मारायचं भान, या सगळ्या गोष्टी आपण मनानेच लक्षात ठेवून करतो, पण नंतर त्याची सहज अवस्था होते. सहज अवस्था होते तेव्हाही तिथं काही एक मन कार्यरत असतं, आपल्याला त्याचा पत्ता नसतो. इकडच स्थूल देहातील सर्व कार्ये अविरत चालू असतात, त्यावेळी मन असते. अशाच रीतीने त्यावेळेला प्रतिक्षिप्त क्रियेने हे सगळं घडत राहतं. एक कागद संपल्यावर का मन निद्रेत मन कुठेतरी विसावत असेल तर त्यावेळी ते कुठे असते? खरं म्हणजे ते कुठं असतं त्याची सगळी जाणीव असं स्विच ऑन आणि स्विच ऑफ असावा. तशा प्रकारे निद्रेच्या वेळेला मन हे अजून खोल कुठेतरी असतं. शास्त्रज्ञ असं म्हणतात की गाढ झोपेच्या वेळेला देखील, म्हणजे जेव्हा अतिशय तुम्ही 10 वाजता झोपलात असं गृहीत धरलं तर साधारणपणाने 2 वाजल्यापासून किंवा 2:15 वाजल्यापासून ते 3:30 वाजेपर्यंत अजिबात विचार नाही अशी स्थिती असते. झोप लागल्याबरोबर 2-3 तास विचार चालू असतात पण आपल्याला कळत नाही. नंतर विचार जवळपास नसतात तेव्हा देखील काही विचार असतात असं शास्त्रज्ञ ते कुठं असतात, ते मेंदूच्या ठिकाणीच घडत असतात, पण त्याची ते नसल्या इतके कमी असतात आणि मग परत विचार यायला सुरुवात होते तेव्हाही आपल्याला समजत नाही. जाग येण्याच्या आधी अर्धा तास आपल्याला मनाची जाणीव होते, जागे झालंय हे कळतं, पण झोपेत असतो आणि मग क्रमशः आपण जागे होतो. त्यामुळं ते असं नाहीस लुप्त झाल्यासारखं होतं, बुडाल्यासारखं होतं आणि परत आपल्यातूनच ते स्वतःला जागत राहतं. हे सगळं कशा करता हवंय मामा तुम्हाला?
काही शब्द प्रयोग असे आहेत त्यांना अजून कळत नाही, त्यांचे वेगवेगळ्या अर्थाने एकाच गोष्टीबद्दल विचारले असतात. मन हा विषय जो आहे या विषयाबद्दल बोलताना फार हा जो म्हणतात त्याचा मनोनाश करतो, त्याच्यातून दुसरा भाग म्हणतो मनोदय होतो, तिसरा म्हणतो मनाचं अस्तित्व संत. माझी तर बुद्धी भ्रमित होता, कसं का समजायचं मन म्हणजे काय.
ठीक आहे, एवढंच ना, एवढी उत्तर पुरेशी आहेत मला वाटते. आणि पारमार्थिक अंगाने जर पाहायचं झालं तर मनाचा लय होणं म्हणजे काय मी तुम्हाला सांगतो. मन एका मिनिटामध्ये साधारण 15 ते 16 विचार उठतात असं शास्त्रज्ञ म्हणतात. जे 15 ते 16 विचार उठतात ते जर त्या विचारांना प्रतिसाद दिला गेला नाही तर कमी उठतात, साक्षी भावनेमुळं किंवा दृष्टित्वामुळं, तेव्हा ते अंदाजे 14, 13, 12, 10 असे कमी होतात. म्हणजे मनाचा वेग कमी होतो. अजूनही जेव्हा कमी विचार येतात, म्हणजे अगदी 4-5 विचार 1 मिनिटामध्ये येतात, तेव्हा थोडी थोडी 2 विचारांच्या मध्ये गॅप निर्माण होते. पण जेव्हा 16 विचार उठतात तेव्हाही गॅप असते, पण ती लक्षात येते अगदी कमी होतात तेव्हा. जी अगदी कमी होतात विचार तेव्हा एक विचार संपला म्हणजे शास्त्रीय भाषेमध्ये वृत्तीच्या अंतदशेचा विध्वंस झाला. म्हणजे ती संपली की वृत्तीचा पुढच्या वृत्तीचा पूर्व क्षण येईपर्यंत केवळ काळ गेलेला असतो पण वृत्ती उठलेली नसते. या थोड्या अवस्थेला मनाचा लय म्हणतात. वृत्तीचा देखील पूर्व क्षण, मध्य क्षण आणि वृत्ती नाशाचा क्षण असे 3 क्षण सांगितलेले आहेत. आणि ते 3 क्षण आणि वृत्ती नाश झाल्यावर पुढची वृत्ती उठते ती लगेच उठते, तरी देखील तिथे एक कॅप असते, तर त्याला लय असं म्हणतात. पण ही जर कॅप रुंद झाली, थोडी वाढली, तर ती जास्त स्पष्टत्वानी समजते. मनोनाश ही जी गोष्ट आहे, मनाचा लय होत होत निर्वृत्तिक अवस्था, त्या निर्वृत्तिक अवस्थेमध्ये समाधी स्थिती प्राप्त होते. आणि मनोनाश ज्याला म्हटलेला आहे तर तो मनोनाश म्हणजे भगवंतांनी जे मन हे ही माझी विभूती आहे असं सांगितलेलं आहे, त्या अर्थाने मन उपस्थित असतं, पण आपल्याला माहीत असलेलं जे मन आहे, जे मत्सर करतं, हेवादावा करतं, ज्याच्यामध्ये अनेक प्रकारचे विकार आहेत, तर असं मन नसून आता विश्वकल्याणाचा विचार करणारं मन असतं, तर ते मन मननाशामध्ये शिल्लकच असतं. अमनावस्थेमध्ये देखील एक मन शिल्लक असतं, त्यामुळेच अमनावस्था आहे हे आपल्याला कळतं. पण त्या मनाकडेही साक्षीत्वानी जर समाधी स्थितीत पाहिलं तर ते मन नाहीस होऊन ते चैतन्याला जाणतं किंवा ते चैतन्यात लीन होतं आणि केवळ चैतन्य भावना राहते, त्यालाच आत्मसाक्षात्कार असं 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 ते सगळं म्हणणं आहे.
कर्मवाद
हा
संबंध आहे.
नाही, ते फार सिन्सिअर प्रश्न आहेत, ते त्यांनी खूप खोल विचार केला आहे मला माहिती आहे. आणि त्यांच्या प्रश्नांना मी नेहमीच महत्व देतो. त्यांचे प्रश्न मी ओळीनी सत्संगामध्ये देखील पुण्याला घेतलेले आहेत. कारण या त्याची 2 कारणं आहेत. एक म्हणजे या प्रश्नांनाही उत्तर देण्याचा सराव असणं आवश्यक आहे. हे माझ्या पुरतं माझ्या स्वार्थाचं कारण आहे. आणि दुसरं म्हणजे इतक्या चिकित्सेने पाहणाऱ्या व्यक्ती कमी असतात, तर या चिकित्सेच्या आदर आणि त्यांच्या चिकित्सेचंही समाधान होणं ही गरजेची गोष्ट असते. असं असल्यामुळं हे सगळे खूप महत्वाचे आहे. याच्यात मला पंकजदार सांगत होते शेवटचा प्रश्न फार चांगला आहे, पण तो आता मी इथं नाही घेत, आता वेळ खूप झाला, सव्वा पुढचा कार्यक्रम आहे. पण 98 ते 14 साल या याच्यामध्ये 16 वर्ष जी झाली, तर या 16 वर्षामध्ये या मनाच्या संबंधाचे अजून त्यांनी जे चिंतन केलं ते मला नक्की उपयोगाला येईल हे मी पुण्याला घेऊन जाईन. आता प्रश्न
तुला पुंडलिक वरदे हर विठ्ठल श्री ज्ञानदेव श्री ज्ञानेश्वर महाराज की जय. परमहंस सद्गुरु स्वामी स्वरूपानंद महाराज की जय. परमहंस सद्गुरु स्वामी.